चीनीमंडी.com पॉडकास्ट।
पुण्यानंतर कोल्हापूर मुंबईला अतिवृष्टीचा इशारा। पुण्यासह मुंबई आणि कोल्हापूर जिल्ह्यातही अतिवृष्टी होणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे। काल रात्री पुण्यात 2 तासात 120 मिलीमीटर पाऊस झाला। या पावसामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळीत झालं। आता असाच पाऊस मुंबईमध्ये आणि त्यानंतर कोल्हापूरमध्ये होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे। दरम्यान काल कोल्हापूरमध्ये दिवसभरात 3 ते 4 वेळा पावसाच्या जोरदार सरींमुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालं। सकाळी ऊन, दुपारी पाऊस आणि रात्री गारवा असं हवामान आहे। जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे 9 बंधारे पाण्याखाली गेले असले तरीही सकाळी 8 नंतर रात्री 8 पर्यंत पुन्हा 2 इंचानं पंचगंगा नदीची पाण्याची पातळी कमी झाली। कोयना धरणातून 2100 तर अलमट्टीमधून 57,740 पाण्याचा विसर्ग आजही सुरू राहिला। काल 24 तासात सर्वात अधिक कागल तालुक्यात 11.43 मिलीमीटर तर सर्वात कमी पाऊस आजरा तालुक्यात 1.50 मिलीमीटर झाला। जिल्ह्यात 82.18 मिलीमीटर इतका पाऊस झाला असून जिल्ह्यात कालपर्यंत पावसाची सरासरी 31,716.99 मिलीमीटर आहे। सरासरी अवघी 6.85 मिलीमीटर इतकी नोंद झाली आहे। बुधवार आणि गुरुवार अखेरची पावसाची तालुकानिहाय आकडेवारी याप्रमाणे। हातकळंगले 10.25, एकूण 879.29, शिरोळ 8.57, एकूण 632.29, पन्हाळा 9, एकूण 2513.86, शाहूवाडी 10.50, एकूण 3003.50, राधानगरी 4.83, एकूण 3142.83, गगनबावडा 2 मिलीमीटर, एकूण 6980, करवीर 9.9, एकूण 1861.45, कागल 11.43, एकूण 2006.86, गडहिंग्लज 5.14, एकूण 1527.71, बुदरगड 5.20, एकूण 2751.20, आजरा 1.50, एकूण 3291 आणि चनगड 4.67 मिलीमीटर, एकूण 3127 मिलीमीटर। 9 बंधारे पाण्याखाली। पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड आणि शिरोळ, भोगावती नदीवरील खडक कोगे, कासारी नदीवरील येवलूज, राधानगरी धरणात आज अखेर 8.18 TMC पाणीसाठा, अलमट्टी धरणात 123.81 TMC साठा, कोयना धरणात 104.83 TMC साठा, जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा तुळशी 3.45 TMC, वारणा 34.40 TMC, दूधगंगा 25.31 TMC, कासारी 2.77 TMC, कडवी 2.52 TMC, कुंभी 2.68 TMC, पाटगाव 3.69 TMC, चिकोत्रा 1.52, चित्री 1.88 TMC, जंगमहट्टी 1.22 TMC, घटप्रभा 1.56 TMC, जांबरे 0.82 TMC, कोदे 0.21 TMC। बंधाऱ्याची पाणी पातळी काल सकाळी 7 वाजता राजाराम 20.6 फूट, सुर्वे 20.6 फूट, रुई 51.6 फूट, इचलकरंजी 49.6 फूट, तेरवाड 43 फूट, शिरोळ 42.6 फूट, नृसिंहवाडी 43.6 फूट, राजापूर 33 फूट तर सांगली 25.3 फूट आणि अंकली 27.7 फूट।